नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपले स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज संध्याकाळी तुतीकोरीन इथं पोहोचतील. त्यानंतर ते तुतीकोरीन विमानतळाच्या नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटन करतील. तामिळनाडूमधल्या 4,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि कोनशिला अनावरणही त्यांच्या हस्ते होईल. या दौऱ्यात पंतप्रधान अरियालूर जिल्ह्यात गंगाईकोडा चोलापुरम मंदिरात चोल शासक राजेंद्र चोल प्रथम यांच्या आदि थिरुवथिरल या समारंभात सहभागी होतील. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. संविधानाचं अभिप्रेत मूल्य टिकवण्यासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे. अमरावतीमधल्या दर्यापूर इथं न्याय मंदिर, जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या नूतन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा प्राण आहे, त्यामुळे संविधानाला आदर्श मानून न्यायदानाचं कार्य करावं, न्यायाधीश आणि वकील यांचे संबंध सलोख्याचे असावेत आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं धार्मिक स्थळ असलेल्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात श्रावण महिन्यात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षेकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं विशेष लक्ष द्यावं असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. अन्न विक्रेत्यांनी योग्य परवाने घेतलेले असावेत आणि स्वच्छतेच्या नियमांचं पालन केलं जावं. खराब, मुदत संपलेल्या तसंच निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थ विक्रीवर त्वरित दंडात्मक कारवाई करावी आदी सूचनाही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या आहेत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये त्यांच्या एकूण कार्यान्वित खाटांपैकी 10% खाटा निर्धन रुग्णांसाठी तर 10% खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखून ठेवणं बंधनकारक असल्याचं ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. निर्धन तसंच दुर्बल संवर्गातील रुग्णांवर आवश्यक आणि दर्जेदार उपचार होण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. या निकषांअंतर्गत आरक्षित खाटा लाभार्थ्यांना पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्याच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडाच्या म्हाडा.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर म्हाडातील संबंधित सर्व विभागांचा वर्गवारीनुसार 15 कोटी दस्तऐवज नागरिकांना केवळ पाहण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांचा कार्यालयात येण्याजाण्याचा त्रास कमी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागामार्फत गेल्या वर्षापासून नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी विविध सवलती देण्यात येत आहेत. त्यानुसार 31 जुलैपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना 5% सवलत तर ऑनलाईन कर भरणाऱ्यास अतिरिक्त 5% सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक मानसी मीना यांनी मालमत्ताधारकांना विहित कालावधीत कर भरून शेवटच्या दिवसात होणारी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं उद्या रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसाठी 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत विविध वक्त्यांमार्फत मार्गदर्शन आणि पत्रकारांसाठीच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे. राज्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वदूर चांगला पाऊस होत असून पालघर आणि गोंदिया जिल्ह्यात संततधार पावसामुळे आज सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोयना, वारणा धरणासह इतर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून साताऱ्यातल्या 5 धरणांमधून कोयना, तारळी, वेण्णा, कृष्णा या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला तर सांगली जिल्ह्याच्या वारणा धरणाच्या पाणलोक क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं धरणातून एकूण 10,260 दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगानं वारणा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा तसंच सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.